नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरांतकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ अगना विष्णु शशोष सेमा वरदन्तु वाम गिरः द्युम्नैर्वाजेभिरागतम् वाजश्च मे प्रसवश्च मे प्रयतिश्च मे प्रसितिश्च मे धीतिश्च मे क्रतुश्च मे स्वरश्च मे श्लोकश्च मे श्रावश्च मे श्रुतिश्च मे ज्योतिश्च मे सुवश्च मे प्राणश्च मे पानश्च मे व्यानश्च मे सुश्च मे चित्तं च आधीतं च मे वाक्च मे मनश्च मे चक्षुश्च मे श्रोत्रं च मे दक्षश्च मे बलं च म ओजश्च मे सहश्च म आयुश्च मे जरा च म आत्मा च मे तनुश्च मे शर्म च मे वर्म च मेऽङ्गानि च मे स्थानि च मे परुगंषि च मे शरीराणि च मे ज्येष्ठं च म आधिपत्यं च मे मन्युश्च मे भामश्च मे मश्च मे भश्च मे जेमा च मे महिमा च मे वरिमा च मे प्रतिमा च मे वर्ष्मा च मे द्राघुया च मे वृद्धं च मे वृद्धिश्च मे सत्यं च मे श्रद्धा च मे जगच्च मे धनं च मे वशश्च मे द्विषिश्च मे क्रीडा च मे मोदश्च मे जातं च मे जनिष्यमाणं च मे सूक्तं च मे सुकृतं च मे वित्तं च मे वेद्यं च मे भूतं च मे भविष्यच्च मे सुगं च मे सुपथं च मवृद्धं च मवृद्धिश्च मे क्लुप्तं च मे क्लुप्तिश्च मे मतिश्च मे सुमतिश्च मे।
हरी हरी। कल ज्ञानोबाणी तुकोबा भक्तान सहित आपल्या गावामध्ये आले आणि आज त्यांचा इथं निवास देखील आहे। काल आपण एसपी कॉलेजमध्ये पालखी निमित्त एक कार्यक्रम देखील केला। आज आपण सुरुवातीला सत्संगाच्या काही सामूहिक भजन म्हणणार आहोत। सद्भक्त कांचनताई आपल्याला भजन सांगेल।
श्रीराम, कृपया सर्व साधकांनी जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावं, तसंच महिला वर्गाकडे जास्तीत जास्त भिंतीच्या साईडला सरकून घ्यावं आणि पुरुष वर्गाकडे मंदिराच्या बाजूला सरकून घ्यावं।
ये ग बिठा बाई माझे पंढरीचे आई
आई
ये ग बिठा बाई माझे माझे पंढरीचे आई
ये ग ये ग ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई
भीमानी चंद्र भागा तुझे चरणीचा गंगा
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 ये ग ये ग ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई
ये ग ये ग ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई
तुक्या सहित स्वाभयावे माझे अंगणी नाचावे
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 ये ग आई ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई
ये ग आई ये आबाई माझे पंढरीचे आई
माझा रंग तुझे गुणी म्हणे नाम याची जनी
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 ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई
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 पंढरीचे आई
पंढरीचे आई
रूप पाहता लोचनी
रूप पाहता लोचनी
सुख झाले हो साजनी
सुख झाले हो साजनी
तो हा विठ्ठल बरवा
तो हा विठ्ठल बरवा
तो हा माधव बरवा
तो हा माधव बरवा
तो हा विठ्ठल बरवा
तो हा विठ्ठल
बहुत सुकृताची जोडी
बहुत सुकृताची जोडी
म्हणी विठ्ठली आवडी
म्हणी विठ्ठली आवडी
तो हा विठ्ठल बरवा
तो हा विठ्ठल
सर्व सुखाचे आगर
सर्व सुखाचे आगर
बाप रखुमा देवी वर
बाप रखुमा देवी वर
तो हा विठ्ठल बर
तो हा विठ्ठल बर
तो हा माधव बरवा
तो हा माधव बरवा
तो हा विठ्ठल बर
तो हा विठ्ठल बर
तो हा विठ्ठल बर
तो हा विठ्ठल
तुझी सेवा करीन मनोभावे
तुझी सेवा करीन मनोभावे
तुझी सेवा करीना मनोभावे
तुझी सेवा करीना मनोभावे
माझे मन गोविंदी रंगले
माझे मन गोविंदी रंगले
नवसिये माझे नवसिये
नवसिये माझे नवसिये
पंढरीचे दैवत विठ्ठले
पंढरीचे दैवत विठ्ठले
नवसिये माझे नवसिये
नवसिये माझे नवसिये
बाप रखुमा देवी वरू विठ्ठलिये
बाप रखुमा देवी वरू विठ्ठलिये
चित्त चैतन्य चोरुनी नेले
चित्त चैतन्य चोरुनी नेले
नवसिये माझे नवसिये हो
नवसिये माझे नवसिये हो
नवसिये माझे नवसिये हो
नवसिये माझे नवसिये
नेणु ब्रह्म मार्ग चुकले
नेणु ब्रह्म मार्ग चुकले
उघडे पंढरपुरासी आले
उघडे पंढरपुरासी आले
भक्त पुंडलिके देखियले
भक्त पुंडलिके देखियले
उभे केले विटे वरी तोहा विठोबा निधान
तोहा विठोबा निधान
तोहा विठोबा निधान
तोहा विठोबा निधान
जैसे ब्रह्मादि का ध्यान
जैसे ब्रह्मादि का ध्यान
जाचि पाऊले समान
जाचि पाऊले समान
विटेवारी शोभती तोहा विठोबा निधान
तोहा विठोबा
तोहा विठोबा निधान
तोहा विठोबा निधान
रूप पाहता तरी डोळसू
रूप पाहता तरी डोळसू
सुंदर पाहता गोपवेशु
सुंदर पाहता गोपवेशु
महिमा वर्णिता महेशु
महिमा वर्णिता महेशु
जने मस्तकी वंदियला तोहा विठोबा निधान
तोहा विठोबा
तोहा विठोबा निधान
तोहा विठोबा निधान
भक्ति देखो नीला सावला
भक्ति देखो नीला सावला
जाऊने दीऊ भाकेला
जाऊने दीऊ भाकेला
निवृत्ति दास म्हणे विठला
निवृत्ति दास म्हणे विठला
जन्मोजन्मी नावी संभे
तो हा विठोबा निधान
तुझी अणवाहीन गा देवराया देवराया
तुझी अणवाहीन गा देवराया देवराया
बहु आवडसी जीवा पासोनिया
बहु आवडसी जीवा पासोनिया
कानडिया विठोबा कानडिया
कानडिया विठोबा कानडिया
बहु आवडसी जीवा पासोनिया
बहु आवडसी जीवा पासोनिया
बाप रखुमा देवी वरु विठ्ठलुराया
बाप रखुमा देवी वरु विठ्ठलुराया
बहु आवडसी जीवा पासोनिया
बहु आवडसी जीवा पासोनिया
कानडिया विठोबा कानडिया
कानडिया विठोबा कानडिया
बहु आवडसी जीवा पासोनिया
बहु आवडसी जीवा पासोनिया
बाप रखुमा देवी वरु विठ्ठलुराया
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 देवा विठ्ठलुराया बाप रखुमा देवी वरु विठ्ठलुराया
बाप रखुमा देवी वरु विठ्ठलुराया
बहु आवडसी जीवा पासोनी
बहु आवडसी जीवा पासोनिया या एक भजन सांगा हो माइक चालू कर गिरीश हो
तुमाझी माऊली मी हो तुझा तारा तुमाझी माऊली मी हो तुझा तारा अजी प्रेम पान्हा पांडुरंगे अजी प्रेम पान्हा पांडुरंगे तू माझी माऊली मी हो तुझा तारा तू माझी माऊली मी हो तुझा तारा तू माझी माऊली मी तुझे वासरू तू माझी माऊली मी तुझे वासरू नको पान हा चोरू पांडुरंगे नको पान हा चोरू पांडुरंगे तू माझी माऊली मी हो तुझा तारा तू माझी माऊली मी हो तुझा तारा तू माझी पक्षीनी मी तुझे अंडज तू माझी पक्षीनी मी तुझे अंडज दारा घाली मज पांडुरंगे दारा घाली मज पांडुरंगे तू माझी माऊली मी हो तुझा तारा तू माझी माऊली मी हो तुझा तारा नामा म्हणे होशी भक्तीचा वल्हभा नामा म्हणे होशी भक्तीचा वल्हभा नवामने होसी भक्तीचा वल्हभा मागे पुढे उभा सांभाळीसी मागे पुढे उभा सांभाळीसी तू माझी माऊली मी हो तुझा तारा माझी प्रेम पारा पांडुरंगे पाजी प्रेम पारा पांडुरंगे तू माझी माऊली मी ओ तुझा तारा तू माझी माऊली मी ओ तुझा तारा मी ओ तुझा तारा मी ओ तुझा तारा
खूप छान हरी हरी ये जा मागच्या गुरुवारी एक प्रश्न आपण पाहत होतो आणि तो वेळ संपली म्हणून त्याचा काही भाग हा पुढच्या वेळेला बघू असं आपण म्हटलेलं होतं. तो प्रश्न असा होता सद्गुरुचरणी संपूर्ण शरणागती म्हणजे आपल्या मीपणाचे संपूर्ण विसर्जन करणे त्यासाठी सतत अभ्यास करत राहणे असे आहे ना. आत्मनिवेदन भक्तीमध्ये देखील आत्मा म्हणजे मी आत्म म्हणजे मीचे निवेदन संपूर्ण समर्पण असाच अर्थ आहे का. शरणागती आणि आत्मनिवेदन या दोघांचा एकमेकांशी काहीतरी घनिष्ठ संबंध आहे असे जाणवते परंतु नक्की काय ते समजत नाही. बाह्यतः शरणागतीचा अभ्यास मी पणाला विसरून केवळ सद्गुरूंच्या इच्छा स्वीकारण्याचा अभ्यास दृढपणे करता येईल तर आत्मनिवेदनापर्यंत लवकर जाता येईल का? हा या प्रश्नाचा भाग आपण पाहिलेला होता. किंवा ध्यानामध्ये आत्मनिवेदन सद्गुरु कृपेने ज्या भाग्याच्या क्षणी साध्य होईल तेव्हाच शरणागती बाह्य जीवनामध्ये खऱ्या अर्थाने साकारणार आहे असे आहे का? ध्यान साधनेच्या प्रक्रियेबद्दल वाचताना लक्षात आले की ध्यानाच्या शेवटच्या टप्प्यात अगदी शेवटी जे केवळ अस्तित्व शिल्लक राहते त्या अस्तित्वातील मीपणाची भावना जाणीव पूर्णपणे लोप पावून तेथे केवळ तू परमात्मा सद्गुरूंच्या अस्तित्वाची भावना भरून राहणे केवळ तेच शिल्लक राहणे यालाच आत्मनिवेदन म्हणतात का? या सर्व अवस्थांचा आम्हाला अनुभव नाही, खूपच दूर आहोत याची जाणीव आहे, परंतु तरीही धाडस करून हा प्रश्न विचारत आहे. याचे उत्तर आत्ताच्या स्टेजला समजवून घेणे गरजेचे नसेल तर कृपया या प्रश्नाकडे दुर्लक्ष करावे. तसेच अशी मर्यादा ओलांडून प्रश्न विचारण्याबद्दल क्षमा करावी ही मनापासून विनंती आहे. असा एकूण प्रश्न आहे. सद्गुरुचरणी संपूर्ण शरणागती म्हणजे आपल्या मीचे संपूर्ण विसर्जन करणे, त्यासाठी सतत अभ्यास करत राहणे असे आहे ना? संपूर्ण शरणागती, सद्गुरुचरणी संपूर्ण शरणागती, मागच्या वेळेला खरं म्हणजे आपण बोललेलो होतो. सद्गुरूंचे चरण म्हणजे वास्तविक चरण हा एक अर्थ आहे, प्रत्यक्ष चरण हा एक अर्थ आहे, आणि तो समर्पणासाठी किंवा प्राथमिक शरणागतीसाठी योग्य देखील आहे. नम्र होण्याची गरज आहे, नमस्कार करण्याची गरज आहे, हृदय आपलं काही स्वीकारण्यासाठी अथवा काही घेण्यासाठी जर योग्य करायचं असेल, पात्र करायचं असेल, तर शरण जाण्याची गरज आहे. कारण या शरण जाण्यामुळं अहंतेची गाठ थोडी ढिली पडते. ज्ञानेश्वर महाराजांनी सद्गुरूंचं स्मरण ध्यानापूर्वी करताना तेथ स्मरतेनी आदरे सबाह्य सात्विके भरे जवळ काठिण्य विरय अहंकाराचे असं म्हटलेलं आहे. सद्गुरूंचं स्मरण अशा करता करायचं की अहंकाराचं काठिण्य आपल्या ठिकाणी असतं ते विरत. म्हणून बाह्यतः शरणागती, चरणांवर शरणागती याची निश्चित आवश्यकता आहे. आणि या शरणागतीनी आपल्या मीपणाचं जे कवच आहे ते थोडं ढिलं होतं, थोडं सैल होतं, आणि त्याची गरज असते. मात्र सद्गुरु चरण याचा अर्थ सद्गुरूंचे बाह्य चरण हा जरी बरोबर अर्थ असला तरी देखील देवपद आहे निर्गुण, देवपदी अनन्यपण हेही तितकंच खरं आहे. सद्गुरूंचे चरण म्हणजे ज्या देहामध्ये बोध नांदतो आहे, ज्या देहाच्या अंतर्गत मी परमात्मा, मी देह मन बुद्धी नाही अशा प्रकारचा निश्चय झालेला आहे, साधू वस्तू होऊन ठेला, संशय ब्रह्मांडा बाहेरी गेला, निश्चय चळेना ऐसा झाला, असं ज्या देहाच्या अंतर्गत आहे हा बोध, आपण व्यापक परमात्म्याशी एकरूप असा ज्या देहाच्या अंतर्गत असणाऱ्या चैतन्याला स्वरूप विषयक बोध झालेला आहे, त्या चैतन्याला शरण कसं जायचं हा प्रश्न आहे. त्यांच्या चरणावर मस्तक ठेवणं हा एक भाग आहे. म्हणून निर्गुण असणारे जे चरण देवपद जसं निर्गुण आहे तसं आपण देखील निर्गुण आहोत. मुळातच आपण देह मन बुद्धी नाही हे विवेकाने समजून घेणं आणि आपली देह मन आणि बुद्धी ही क्रमशः देहबुद्धीच नाहीशी झाल्यामुळे निरस्त होणं याचीही गरज आहे. ही गोष्ट ध्यानात घडते, नामस्मरणामध्ये घडते. जी बाह्य अहंत आहे त्या बाह्य अहंतेचं निर्दालन आणि जो शुद्ध मी आहे त्या शुद्ध मीला स्वरूपाचा बोध अशी ती प्रक्रिया आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मूळ अहंते वेठलो संघ आम्हीच दाटलो लपलो ना प्रगटलो कवणे ठाई. मूळ अहंता ज्या मूळ अहंतेच्या अधिष्ठानावर देह मी असं वाटतं, मन मी असं वाटतं, बुद्धी म्हणजे मी असं वाटतं, तो देह मन बुद्धी कोणाला तरी शरण जाणार आहे असं वाटतं, ती मूळ अहंता अहंतेचं शुद्ध स्वरूप परमात्म स्वरूप हे समजून घेणं ही शरणागतीची सूक्ष्म बाजू आहे. म्हणून साष्टांग नमस्कार केला म्हणून संपूर्ण शरणागती झाली असं समजू नका. तुम्ही शरणपत्र लिहून दिलं तरी शरणागती झाली नाही, होऊ शकत नाही. जोपर्यंत आत असणारा जो मी आहे, शुद्ध मी आहे, तोच केवळ शिल्लक राहील आणि बाहेरचा जो मी आहे तो नाहीसा होईल. आत्मनिवेदन भक्तीमध्ये देखील आत्म म्हणजे मीचे निवेदन, संपूर्ण समर्पण असाच अर्थ आहे का? असाच अर्थ आहे. पण हा जो मी आहे तो बाहेरचा मी संपूर्णपणाने नाहीसा होऊन आतला मी केवळ शिल्लक राहणं आणि तोच परमात्मा आहे या बोधापर्यंत जाणं म्हणजे आत्मनिवेदन. शरणागती आणि आत्मनिवेदन या दोघांचा एकमेकांशी काहीतरी घनिष्ठ संबंध आहे असे जाणवते. परंतु नक्की काय ते समजत नाही. शब्दाचा जर थोडासा फरक शरणागती आणि आत्मनिवेदन तर दोन्हीचा अर्थ एकच आहे. जे जाणवत आहे ते बरोबर आहे. बाह्यतः शरणागतीचा अभ्यास, मीपणाला विसरून केवळ सद्गुरूंच्या इच्छा स्वीकारण्याचा अभ्यास दृढपणे करता येईल तर आत्मनिवेदनापर्यंत लवकर जाता येईल का? याच्यावर मी असं म्हणालेलो होतो की बाह्यतः शरणागतीचा अभ्यास मीपणाला विसरून जे कठीण आहे, मीच स्वरूपच जाणणं गरजेचं आहे. मीपणाला विसरता येत नाही, मी घालवता येत नाही, एवढंच नव्हे तर देह पडेपर्यंत मी जात नाही. साधकाची तर गोष्ट सोडाच, पण संतांच्या ठिकाणी देखील काही एक मी शिल्लक राहतो, पण तो परमात्म बोधाला अडथळा आणणारा नसतो. रामकृष्ण म्हणत असत, काही ज्ञानी मी ज्ञानाचा मी असा भाव राखून ठेवतात कार्य करण्यासाठी, तर काही महात्मे भक्तीचा मी असा भाव राखून ठेवतात. हा जो मी आहे हा मी विसरणं कार्य करण्यासाठी देखील संतांना देखील काही एका मीची गरज असते, तरच ते कार्य करू शकतील. ही संतांची गोष्ट झाली. तर साधकांच्या पक्षी मीपणाला विसरून हा केवळ शब्दप्रयोग आहे, हे अशक्य आहे. मीपणाला विसरणार कसं? त्या मीचा बोध होणंच गरजेचं आहे. म्हणून बाह्यतः सद्गुरूंना नमस्कार, त्याच्यामध्ये अहंकार थोडा सैल होणं इतपतच घडतं. माझ्याकडे एक गृहस्थ आलेले होते आणि वारंवार मला म्हणत होते, जुनी गोष्ट आहे, माझ्या जुन्या घरात मी होतो तेव्हाची गोष्ट आहे, असंच बुधवारी मी भेटत असे आणि मग त्याच्यातून हा सत्संगाचा कार्यक्रम सुरू झाला, मग तो गुरुवारी केला। तशीही आता आपण बसलेले आहोत तशीच, पण तेव्हा साधारण मोकळी चर्चा देखील कधी होत असे। तर ते वारंवार म्हणत होते की माझी तेवढी बुद्धी नाही, मला तेवढं कळत नाही। ते विद्वान देखील होते, त्यांनी काही लिखाण देखील केलेलं होतं, त्यांनी ध्यानावर देखील पुस्तक लिहिलेलं होतं। त्यांच्या ध्यानाच्या पुस्तकातलं एक प्रकरण मी त्यांच्याकडून वाचून घेतलं आणि ते वाचून झाल्यावर वाचायच्या आधी म्हणाले की मला काही कळत नाही खरं म्हणजे, आणि वाचून झाल्यावरही म्हणाले की मला काही कळत नाही खरं म्हणजे, मी तुमच्या पुढे वाचून दाखवतोय असं वारंवार ते म्हटल्यामुळं मी सहज त्यांना म्हटलं की खरंच तुम्हाला काही कळत नाहीये। ते म्हणाले मला काहीच कळत नाहीये असं नाहीये। मी वाचन करून हे लिहिलेलं आहे, मला काहीच कळत नाही असं नाहीये। तुमची जी नम्रता असते ती नम्रता काही प्रमाणात वरवरचीच असते। जर दुसरा त्याला दुजरा दिली, दुसऱ्यांनी असं म्हणावं की असं कसं तुम्हाला कळत आहे, तर त्याचा तो मी देखील जरा सुखावतो। पण दुसऱ्यांनी जर दुजरा दिला की खरंच तुम्हाला कळत नाहीये, तर तो असं म्हणतो की मला अगदीच कळत नाहीये असं नाहीये। मी म्हणलं अशा करता तुम्हाला कळत नाहीये की तुम्ही वाचून लिहिलेलं आहे, तुम्ही ध्यानाला बसून लिहिलेलं नाहीये। बाकी तुम्हाला किती कळतंय किती कळत नाहीये हे मला माहित नाही। त्यामुळे बाह्यतः मीपणाला विसरणं म्हणजे मी माझा नाहीये असं म्हणणं कसा विसरणार। म्हणून कुठलाही अभ्यास तसा बाह्यतः करता येण्यासारखा नाही। बाह्यतः थोडासा अभ्यास, अंतरंग अधिक अभ्यास। आता मी जे सांगितलं ते तेच सांगितलं की जे मागच्या सत्संगात सांगितलं। तुम्ही मात्र ते नव्याने ऐकताय असं तुमच्या चेहऱ्यावर भाव आहे, किंवा ध्यानामध्ये आत्मनिवेदन सद्गुरु कृपेने ज्या भाग्याच्या क्षणी साध्य होईल तेव्हाच शरणागती बाह्य जीवनामध्ये खऱ्या अर्थाने साकारणार आहे का? हे बरोबर आहे। ध्यानामध्ये आत्मनिवेदन सद्गुरु कृपेने ज्या भाग्याच्या क्षणी साध्य होईल तेव्हाच शरणागती बाह्य जीवनामध्ये खऱ्या अर्थाने साकारणार आहे, खऱ्या अर्थाने तेव्हाच साकारणार आहे। आत्मनिवेदनाची एक गोष्ट आहे, आत्मनिवेदन हा जो विशिष्ट शब्द आहे तो केवळ ध्यानाला अनुलक्षून मात्र नाही। आत्मनिवेदनामध्ये ही शेवटी शेवटची भक्ती आहे आणि ही भक्ती केवळ ध्यान सांगणारी नाहीये। आत्मनिवेदना उपरी निखळ वस्तू निरंतरी आपण आत्मा अंतरी बोध झाला, त्या ब्रह्मबोधे ब्रह्मची झाला, संसार खेद तो उडाला, देहो प्रारब्धी टाकीला सावकाश, आता होणार ते होये नाका, जाणार ते जाये नाका, तुटली मनातीला आशंका जन्म मृत्यूची। असं चालत असताना, बोलत असताना, व्यवहार करत असताना आपला बोध आढळ राहणं, टिकून राहणं ही आत्मनिवेदन भक्ती आहे। आत्मनिवेदन भक्तीच्या बरोबर सायोज्य मुक्ती हा शब्द येतो। त्यामुळे ध्यानामध्ये परमात्म स्वरूपाची ओळख होणं हे पादसेवन भक्तीचं लक्षण आहे। समर्थांनी म्हटलंय आधी अध्यात्म श्रवण मग सद्गुरु पादसेवन पुढे आत्मनिवेदन सद्गुरु प्रसादे। आत्मनिवेदन म्हणजे केवळ ध्यान नाहीये। पादसेवन भक्तीचं वर्णन करताना समर्थांनी ध्यानाची प्रक्रिया सांगितली आहे। मार्ग होये परी अंतरिक्ष, हा अंतरिक्ष मार्ग, जेथे सर्व ही पूर्व पक्ष, आत्मा ठाईंचा अलक्ष लक्ष वेना, या ठिकाणी जे जे दिसतं ते सगळं पूर्व पक्ष म्हणूनच आहे, त्याचा उत्तर पक्ष आपण स्वतःच आहोत आणि तो बोध ध्यानामध्ये होतो. पाद सेवन भक्ती, याचा पाद हा शब्द आहे, तो पाद म्हणजे सद्गुरूंचे पाद पद्म, आणि ते आपल्या ठिकाणी ध्यानाने प्रत्ययाला येणं, असं पाद सेवन भक्तीचं समर्थांनी वर्णन केलेलं आहे. आत्मनिवेदन भक्ती ही ध्यानाच्या पुढची गोष्ट आहे. आत्मनिवेदन भक्तीमध्ये ध्यान तर आहेच, ध्यानाने परमात्मा मी हा बोध तर आहेच, पण डोळे उघडल्यानंतर, दार उघडून खोलीतून बाहेर आल्यावर सुरुवातीला थोडा वेळ आपल्या घरातली मंडळी दिसतील, शेजार पाजारची मंडळी दिसतील, ऑफिसमध्ये गेल्यानंतर ऑफिसमधले सहकारी, या सर्वांशी संबंध येत असताना क्रमाने ज्या ध्यानामध्ये पूर्णपणाने परमात्म भावाशी तदाकारत आहे आणि ध्यानानंतर देखील ध्यान संपलेलं नाहीये अशी स्थिती, ध्यानातून उठल्यानंतर देखील आपण परमात्मा हा भाव कायम आहे, आपण बोधस्वरूप आहोत हे लक्षात आहे, आणि समोरच्या ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तींच्या आतलं चैतन्य देखील प्रत्ययाला येत आहे. रामकृष्ण म्हणत असत ना की कलकत्त्याच्या रस्त्यावरून जाताना कधी कधी असं वाटतं की सगळं चैतन्यच हालचाल करत आहे, ही आत्मनिवेदन भक्ती, सायोज्य मुक्ती. माणसं, स्त्री पुरुष, प्राणी मात्र हे सगळे एका चैतन्याने भरलेत असं जाणवत होतं रे असं म्हणत होत, ही सायोज्य मुक्ती. चालता बोलता निचेष्टित पडिले नसता, मुक्ती लाभे सायोज्यता सद्गुरूचे निबोधे. पण हे घडतं कसं, तर कोणाकोणाच्या बाबत असं होतं की अतिशय उत्कट आणि पराकोटीची शांती ध्यानात प्राप्त झाल्यानंतर ध्यानातून खाली आल्यावर देखील 5-10 मिनिटं ही अवस्था टिकून राहणं, डोळे उघडल्यावर देखील, आणि मग क्रमाने 5-10 मिनिटाचे 10-20 मिनिटं होणं, 10-20 मिनिटाचा अर्धा तास होणं, मग तो बोध डायल्यूट होतो, मग आपण प्रकृतीवर येतो. पण मधून अधून तो बोध तीव्रतेने आठवत राहतो, मधून अधून ती अवस्था प्राप्त होणं, प्रयत्नांशिवाय ती अवस्था प्राप्त होणं, त्या अवस्थेचं स्मरण होणं आणि आपण बोध मात्र होऊन राहणं, किंवा सहेतुक प्रयत्नांनी, मुद्दाम केलेल्या अभ्यासाने देखील अशीच स्थिती प्राप्त होणं. सुरुवातीला तो अभ्यास मुद्दाम जरी वाटला तरी अभ्यासाच्या शेवटी त्या स्थितीमध्येच रमून राहणं, असं मधून अधून घडत असताना न घडणाऱ्या ज्या गॅप असतात त्याही भरून निघायला सुरुवात होते. मात्र हे जितक्या पटकन सांगून होतंय, सांगायला 10 मिनिटं लागली तर 10 वर्षात देखील हे जमेल असं नाही, याला वेळ लागतो. त्यामुळे ध्यानामध्ये आत्मनिवेदन सद्गुरु कृपेने ज्या भाग्याच्या क्षणी साध्य होईल, ध्यानामध्ये आपल्या परमात्म स्वरूपाची ओळख असा शब्द जास्त योग्य. सद्गुरु कृपेने ज्या भाग्याच्या क्षणी साध्य होईल तेव्हाच शरणागती, बरोबर आहे, बाह्य जीवनामध्ये खऱ्या अर्थाने साकारणार आहे, तेव्हा साकारणार आहे. आत्मनिवेदन हा शब्द इथून आपण काढू. ध्यान साधनेच्या प्रक्रियेबद्दल वाचताना लक्षात आले की ध्यानाच्या शेवटच्या टप्प्यात, अगदी शेवटी, जे केवळ अस्तित्व शिल्लक राहते आणि हे असं होतं, ध्यान करत असताना विचारांचा लोप होतो, मनाचा लोप होतो, ध्यानाच्या वेळेला सर्व जगत हे मनाच्या योगाने आपल्या जवळ असतं, मन जगतामध्ये विहार करत असतं, समोर आपला मित्र नसतो पण आपण संभाषण करत असतो. आपण व्यवहार करत असतो, आपण ऑफिसमध्ये काम करत असतो. एक भगिनी ध्यान करत असताना ध्यानातून उठल्यानंतर स्वयंपाकाचा आता काय काय मी पटकन उरकेन याचा विचार करते, म्हणजे ती म्हणते की ध्यान झालं की आता कुकर लावीन, एकीकडे भाजी एकीकडे कणिक मळेन वगैरे वगैरे. तर ध्यानातच ती सगळं करायला सुरुवात करते. अशा रीतीने जगत ध्यानामध्ये उभं राहतं सुरुवातीला मनाच्या योगाने, वृत्तींच्या योगाने. या सगळ्या वृत्तींकडे साक्षीत्वानी पाहिल्यामुळं या वृत्तींचा आणि आत्ता माझा काहीही संबंध नाही अशा साक्षीत्वानी वृत्तींना पाहिल्यामुळं वृत्ती गळून पडतात, नाहीशा होतात. अंततः वृत्तींना पकडणं आणि त्यांना लांबत नेणं हे आपलंच काम आहे, ती आपली करणी आहे. जर आपण ते करण्याचं नाकारलं तर वृत्तींची एवढी मिजास नाही, वृत्ती गळून पडते, मग दुसरी कुठली तरी वृत्ती उठेल. पण त्याही वृत्तीला जर प्रतिसाद दिला नाही तर तीही वृत्ती गळून पडेल. म्हणून वृत्तीचा पूर्व क्षण, वृत्तीचा मध्य क्षण आणि वृत्तीचा अंतिम क्षण जो आहे त्या क्षणानंतर वृत्ती नाशच होतो. जर साक्षीत्व असेल, द्रष्टुत्वाने वृत्तीकडे पाहिलं तर वृत्ती नाश होतो. आणि एक दोन तीन असे काही निर्विचार क्षण निघून जातात जेव्हा केवळ मी साक्षी अशी भावना असते आणि मग परत एखादी वृत्ती उठते. हे जे तीन चार क्षण आहेत त्या क्षणामध्ये मात्र कुठलीही वृत्ती नसते, विचार नसतो, मन नसतं. हे जे तीन चार क्षण आहेत ते क्रमाने तीन चार सेकंद, पाच दहा सेकंद, वीस सेकंद, चाळीस सेकंद, मिनिट, दीड मिनिट असे जर झाले निर्विचार क्षण, तर केवळ पाहणारा द्रष्टा असतो आणि समोर विचाररहितता असते. निर्विचार शून्याचा मी साक्षी असा भाव असतो. आणि हा निर्विचार शून्यतेचा साक्षी असणारा जो मी आहे तो शुद्ध मी आपल्या स्वतःला साक्षी भाव धरून मी साक्षी अशा भूमिकेत असणारा असा सुरुवातीला असतो. आणि मग नंतर ते साक्षीत्व देखील गळून पडतं, कारण समोर काही वृत्ती आहे म्हणून त्याच्या रिलेटिव्हली सापेक्षतेने साक्षीत्व असतं. जर वृत्ती नाश झाला तर आता मी साक्षी तरी कशाचा, त्यामुळे साक्षी भावनेचा लोप होतो आणि केवळ अस्तित्व मात्र शुद्ध मी, प्युअर सेल्फ असं काही शिल्लक राहतं. ध्यानाच्या शेवटच्या टप्प्यात अगदी शेवटी जे केवळ अस्तित्व शिल्लक राहते त्या अस्तित्वाला मीची भावना असते. पतंजली महामुनींनी सास्मित संप्रज्ञात समाधी सगळ्यात शेवटी हा अस्मी भाव राहतोच राहतो. तोपर्यंत समाधी ही संप्रज्ञात अशीच असते, असंप्रज्ञात नसते. मीची भावना शिल्लक असते पण तो मी हा देहाशी निगडित नसतो, कारण मन संपल्याबरोबर देहाची आठवण संपते, जगताची आठवण संपते, काळाचं जे घड्याळ आपल्या डोक्यात असतं तेही संपून जातं. आपण कुठे बसलेले आहोत, कोण आहोत, स्त्री की पुरुष, केवळ शुद्ध मी तिथं शिल्लक असतो आणि या सर्वाचा लोप झालेला असतो. अशी स्थिती ध्यानामध्ये येते. हा जो मी आहे, केवळ अस्मी या भावानी असणारा, तो शांत स्वरूप असतो, सुख स्वरूप असतो, ते त्याचं अव्यवच्छेदक लक्षण आहे. हा जो मी आहे हा मी शांतच शांत स्वरूप आत्माच असतो, सुखस्वरूप आत्माच असतो. असा सुखस्वरूप मी किंवा शांत स्वरूप मी केवळ शिल्लक असताना हळूहळू करून मी हा भाग देखील निघून जातो आणि फक्त शांती शिल्लक राहते अथवा सुख भावना शिल्लक राहते, असं त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये घडतं. आणि ही जी सुख भावना आहे किंवा शांती भावना आहे तेच परमात्म्याचं स्वरूप, आत्म्याचं स्वरूप, तेच सद्गुरूंचं स्वरूप. त्या अस्तित्वातील मीपणाची भावना जाणीव पूर्णपणे लोप पाहून तेथे केवळ तू तू हा मीच्या सापेक्ष होता. प्रथम ध्यानामध्ये तू जातो, जगत जातं, जगत हे माझ्या पक्षी तू आहे. मी तुम्हाला तू असं म्हणतो आणि मला मी असं म्हणतो आणि तुम्ही देखील तुम्हाला स्वतःला मी तुम्हाला तू म्हणतो म्हणून तू म्हणत नाही, तर तुम्ही तुम्हाला स्वतःला मी म्हणता आणि तुमच्या सापेक्ष मला तू म्हणता. मी हा सत्य आहे, तू हा माझ्या सापेक्ष आहे, तू या नावाचा पदार्थ नाही, मी हा खरा पदार्थ आहे. या मीला स्वरूपबोध होतो, हा मी सुखरूप आहे, शांतीरूप आहे या भावनेनी मग नंतर मीचा लोप होतो आणि केवळ शांती किंवा सुख शिल्लक राहतं. त्यामुळे तिथे सद्गुरूंच्या अस्तित्वाची भावना असे शब्द नसतात. नंतर तो म्हणतो की सद्गुरूंचं हे स्वरूप आहे. नंतर कारण सद्गुरू म्हणजे देह, अशा रीतीने सद्गुरूंकडे पाहणं आपल्याला माहीत असतं म्हणून सद्गुरूंच्या अस्तित्वाची भावना असे आपण शब्द वापरतो. पण सद्गुरु म्हणजे अंतर्यामी हे चैतन्य स्वरूप झालेले असेच असतात, ते देह नसतात. त्या चैतन्यानी तो देह घेतलेला असतो. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयांचे अवयव हे सुखाचे कोंब, म्हणून त्यांच्या देहाबद्दल आपल्याला विलक्षण आकर्षण असत. पण ज्या ठिकाणी आपण मनरहित होतो, विचाररहित होतो, त्या ठिकाणी जगत जसं नाहीसे होतं तसं सद्गुरूही नाहीसे होतात. नाहीसे होतात म्हणजे त्यांची आठवण येत नाही आणि मग जे उरतं ते मी आणि त्या मीचं खरं शांत स्वरूप किंवा सुख स्वरूप ध्यानातून उठल्यानंतर म्हणतो की हेच सद्गुरूंचं स्वरूप होतं. हे सद्गुरूंचं स्वरूप मी प्राप्त केलं, मला समजलं, मी सद्गुरु स्वरूपाशी अनन्य झालो असे नंतर शब्द वापरतो. त्या अस्तित्वातील मीपणाची भावना जाणीव पूर्णपणे लोप पाहून तेथे केवळ शांती शिल्लक राहते. शांतः अयम आत्मा, परमात्मा, तू, सद्गुरु हे शब्दही तिथं शिल्लक नसतात. तिथं काहीच शिल्लक राहत नाही. तिथे एक अविनाशी अस्तित्व मात्र, जाणीव स्वरूप, शांत स्वरूप, आनंद देखील शब्द तितकासा नाहीच. कारण आनंद आपल्याला वृत्तीच्या अंगाने माहितीये. शब्द लग्न ठरलं आनंद झाला, साखरपुडा झाला आनंद झाला, म्हणजे वृत्तीला धक्का बसला आपल्या चित्तवृत्तीला आणि ती एक्साइट झाली, त्याला आपण आनंद शब्द वापरतो. तसा आनंद शब्द नाहीये. आनंद म्हणजे शांतीच आहे. ही शांती आनंद रूप असते. तर नंतर म्हणतो की काय आनंद झाला, काय सुख झालं असं नंतर म्हणतो. म्हणून आपले सगळे औपनिषदिक मंत्र देखील ओम शांती ही शांती ही शांती ही या शब्दांनी संपतात. नंतर तो म्हणतो की हे सद्गुरूंचं स्वरूप आहे. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण गुण जेथे काहीच नाही असा श्रीहरी मग तो विटेवर उभा आहे वगैरे. पण तो पाहायचा असेल तर पाहणारा जो आहे तो मी पाहतो आहे हा भाव सोडून जर पाहत असेल तरच त्याचं स्वरूप समजतं. पण ध्यानाच्या वेळेला केवळ शांती शिल्लक राहते. त्या शांतीला नंतर आपण सुख म्हणतो, त्या शांतीला नंतर आपण आनंद म्हणतो. त्या शांतीलाच आपण ते सद्गुरूंचं स्वरूप मला सापडलं किंवा मी त्या स्वरूपाशी एकरूप झालो असं नंतर म्हणतो, त्या ठिकाणी शब्द नसतात. यालाच आत्मनिवेदन म्हणतात का, याला उत्तम ध्यान म्हणतात. ही पादसेवन भक्ती, आत्मनिवेदन भक्ती म्हणजे अशी स्थिती ध्यानातून प्राप्त केलेला ध्यानातून उठल्यानंतर देखील वारंवार याच स्थितीमध्ये राहतो जागृत अवस्थेत असताना. ती शांती त्याला सोडून जात नाही याला आत्मनिवेदन म्हणतात. प्रथम स्वरूप समाधान पावोनी ठेला अर्जुन. प्रथम ध्यानामध्ये स्वरूप समाधान. सवेची उघडिले लोचन तव विश्वरूप देखे. मग डोळे उघडून जेव्हा सर्व विश्वाच्या अंतर्यामी तोच आहे असं लक्षात घेऊन, विवेकाने लक्षात घेऊन तुझ मज ऐशी परी जैसा तरंग सागरी अशा रीतीने जो मोठ्या सुखे नैव विश्वात राहतो ती आत्मनिवेदन भक्ती. जसं तरंगाचं आणि सागराचं नातं तसं माझं आणि जनता जनार्दनाचं नातं, माझं आणि परमात्म्याचं नातं. विचारे विश्व होऊनी विश्वा माझी ही आत्मनिवेदन भक्ती. ही ध्यानाची प्रक्रिया आधीची आहे ती. या सर्व अवस्थांचा मला अनुभव नाही, खूपच दूर आहोत याची जाणीव आहे. पण तुम्हाला विचारांनी क्लॅरिटी जितकी येईल तितकं चांगलंच आहे. प्रश्न विचारायला राहू नका. प्रश्न योग्य की अयोग्य असं आपल्यापाशीच म्हणत बसू नका. प्रश्न म्हणून विचारायचा नाही असं करू नका. कारण तुम्ही प्रश्न विचारला नाही की मी मौन झालोच समजा. गुरुस्तु मौनम व्याख्यानम, मग माझं मौन व्याख्यान सुरू होईल. समोर जर शंका असतील तर उत्तर संभवत, शंकाच नसेल तर उत्तराचाही प्रश्न येत नाही. म्हणून तुम्ही ऐकून तर ठेवा. आत्ताही मला माहितीये की हे ऐकताना तुम्ही तुमच्या अनुभवाशी कुठेतरी ताडून बघताय की आपण याच्यात कुठं आहोत, आपण इथं आहोत की तिथं आहोत. हे जरूर करा. आपल्याला किती चालायचं आहे हे याच्यातून लक्षात येईल. या शब्दाच्या देखील नक्की व्याख्या काय आहेत हेही पक्क होईल याच्याकरता. आणि मी प्रश्न विचारा असं म्हटल्यामुळेच तुम्ही विचारणार आहात असं नाही, तुमची जिज्ञासा तुम्हाला विचारायलाच लावेल. कारण त्याचं खरं समाधान झाल्याखेरीज निशंकपणाने चालता येत नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे विचारत राहा. मी सांगितलं नाही तरी विचारत राहा. आता सांगतोय आहे तर विचाराच. अशा रीतीने हा खरंच महत्वाचा चांगला असा प्रश्न होता की ज्याच्यासाठी आपल्याला दोन सत्संग ज्याच्या उत्तरासाठी म्हणून लागले. आज जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराज आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज निष्कारण श्लेष करण्यात काही अर्थ नाही. कोणालाही जगद्गुरु म्हणू शकू आपण, कृष्णमूर्तींनाही जगद्गुरु म्हणत असत. आपल्या पुण्यामध्ये आहेत उद्या सकाळी ते मार्गस्थ होतील, त्यामुळं आजचा सगळा दिवस ज्ञानोबा आणि तुकोबा पुण्यात आहेत, आपल्या गावात आहेत. मला असं आठवत असे स्वामीजी जेव्हा कधी गावाला जात असत आणि त्यांच्या बरोबर मी गेलेला नसेन तेव्हा सगळं पुणंच रिकामा रिकामा वाटायचं, काहीतरी कमी आहे असं वाटायचं. स्वामीजी आपल्या घरात नाहीत आणि ते दुसऱ्या गावाला आहेत, म्हणून तेच स्वामीजी आले आज असं कळलं, बरं झालं असं वाटायचं. ते अजून दिसलेलेही नाहीत, ते अजून भेटलेलेही नाहीत, आज कदाचित ते भेटणारही नाहीत, तरी देखील ते आहेत इथं असं वाटायचं, आधार वाटायचा. तर तशा आधाराचा आपण निश्चित अनुभव घेऊ. ज्ञानोबा आणि तुकोबा आज इथं आहेत आणि अशा भावामध्ये राहण्याचा आपण प्रयत्न करू की आपण त्यांच्या बरोबर आहोत. बघा हा अभ्यास म्हणून याच्याकडे पहा. आपण सगळेजण तशा प्रकारचा अभ्यास करू. हरिओम तत्सत. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकारा, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि हरि.
श्रीराम, काही निवेदन आहेत.